ಆಕಾಶವಾಣಿ विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या शयनयान वंदे भारत गाडीला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात. मुंबईत पोलिसांसाठी 45,000 घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गाझा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या शांतता मंडळाची घोषणा. आणि महिलांच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची अडखळत सुरुवात. देशातल्या पहिल्या वंदे भारत शयनयान गाडीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदा रेल्वे स्थानकातून दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. हावडा आणि गुवाहाटी दरम्यान ही गाडी धावणार आहे. शयनयान वंदे भारत रेल्वे संपूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे. एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत. याप्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
बंगाल की इस पावन भूमि से आज भारतीय रेल के आधुनिकीकरण की तरफ एक और बड़ा कदम उठाया गया. आज से भारत में वंदे भारत स्लीपर ट्रेनों की शुरुआत हो रही. ये नई वंदे भारत स्लीपर ट्रेन देशवासियों के लंबे सफर को और आरामदायक बनाएगी, यादगार बनाएगी. विकसित भारत की ट्रेनों ये कैसी होनी चाहिए, इस वंदे भारत स्लीपर ट्रेन में आप साफ साफ नजर आता है.
याबरोबरच 4 आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यात अलीपूरद्वार पनवेल गाडीचाही समावेश आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकास कामांना वेग देणाऱ्या 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यानंतर पश्चिम बंगालच्या मालदामध्ये झालेल्या रॅलीत त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका केली. आयुष्मान भारत, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि जलजीवन मिशन यासारख्या केंद्राच्या कल्याणकारी योजना राबवण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये होत असलेली बेकायदेशीर घुसखोरी ही राज्यासमोरची गंभीर समस्या असून राजकीय कारणांमुळे तृणमूल काँग्रेस सरकार या समस्येवर मात करण्यात अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. संध्याकाळी त्यांनी आसाममध्ये गोहत्ती विमानतळ ते आझरापर्यंत रोड शो केला. त्यानंतर ते गोहत्तीमधल्या बांगरुबा दुहो 2026 या पारंपरिक सोहळ्यात सहभागी झाले. मुंबई शहर आणि उपनगरातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार आता 40,000 ते 45,000 घरं बांधणार आहे. यासाठीच्या मुंबई पोलीस गृहप्रकल्पाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येईल. 5 कोटी चौरस फूट क्षेत्रफळात हा प्रकल्प तयार होणार असून त्याला अंदाजे 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जगभरातल्या विविध देशातल्या रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था याची स्थापना करायलाही सरकारनं मंजुरी दिली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणांना विविध देशातल्या रोजगार उपलब्धता आणि संधी याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरच्या टोल शुल्कात 50% सवलत अजून वर्षभर कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. इलेक्ट्रिक मोटार बस यांनाही अटल सेतूवर टोल शुल्कातून पूर्ण सूट मिळेल. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुधारित वित्तीय आराखड्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत बहुमताचा आकडा पार करण्यात अपयश आलं असलं तरी मुंबईच्या महापौर पदावरची आशा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही. देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपला महापौर होईल असं वक्तव्य त्यांनी मुंबईत नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांशी बोलताना केलं.
त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केलं गेल्या 4 दिवसांमध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता, गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांना वांद्र्यातल्या हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचं महापौरपद 2.5 वर्षासाठी वाटून देण्याची मागणी शिंदे यांच्या काही नेत्यांनी भाजपाकडे केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. मुंबईत भाजपाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत तेवढ्या शिवसेनेला गेल्या 3 निवडणुकांमध्येही मिळाल्या नव्हत्या. आता मुंबईचा महापौर कोण होणार हे शिवसेनेसोबत बसून ठरवणार आहोत, त्यात काहीही वाद नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. मुंबईला जगातलं सर्वोत्तम शहर म्हणून प्रस्थापित करायचं भाजपाचं ध्येय आहे. एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही. गरिबांना घरं देण्याचं धोरण भाजपा राबवणार असल्याचं ते म्हणाले.
मी मुंबईकरांना हा विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आता जी आम्ही कामं हातात घेतली होती ती आम्ही संपवण्याकडे नेऊ आणि नवीन कामं हातामध्ये घेऊन मुंबई आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्हेबलही बनवू आणि लव्हेबलही बनवू.
स्थावर मालमत्ता गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं एका कंपनीविरोधात भिवंडी फरीदाबाद आणि पलवल भागात शोध मोहिमा राबवल्या. या मोहिमांदरम्यान काही कागदपत्र रोख रक्कम दागिने इत्यादी मिळून 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गाझा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठीच्या 20 कलमी शांतता योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता मंडळाच्या सदस्यांची घोषणा केली आहे. हे मंडळ गाझामधील प्रशासन, प्रादेशिक सहकार्य, पुनर्बांधणी, गुंतवणूक आणि दीर्घकालीन स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करेल. ट्रम्प हे स्वतः या मंडळाचे अध्यक्ष असतील. त्यांच्याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर, अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क रोवन आणि अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ग्रॅब्रिएल यांचा या मंडळात समावेश आहे. दरम्यान अनेक मानवाधिकार तज्ज्ञांनी या मंडळाच्या रचनेवर टीका केली असून एखाद्या परकीय भूभागाच्या प्रशासनावर देखरेख ठेवणारी ही रचना वसाहतवादी मानसिकतेची असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्र आणि अमेरिका यांच्यामधले व्यापार, गुंतवणूक, मनोरंजन, तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रामधले द्विपक्षीय संबंध कसे आणखी बळकट करता येतील यावर या भेटीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी आणि राजदूत गोर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तसंच गोर यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचीही भेट घेतली आणि अमेरिकेतला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परस्पर सहकार्यावर चर्चा केली. युगांडांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योवेरी मुसेवेनी यांनी 7व्यांदा विजय मिळवला आहे. त्यांना 71% अधिक मतं मिळाली आहेत. विरोधी पक्षनेते बोबी वाईन यांचा त्यांनी पराभव केला. ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष झाली नसल्याचा आरोप वाईन यांनी केला आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ वायू दुर्घटनेतल्या मृतांच्या स्मरणार्थ युनियन कार्बाइड कारखान्याच्या जागी स्मारक उभारण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. या कारखान्याच्या परिसरातला घातक कचरा पर्यावरणाचं कोणतंही नुकसान न करता सुरक्षितपणे नष्ट करण्यात सरकारला यश आलं आहे असं त्यांनी सांगितलं. महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे. बंगळुरूनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या संघाची सुरुवात अडखळत झाली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या 8व्या षटकात 5 बाद 69 धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात यूपी वॉरियर्सनं मुंबई इंडियन्सनं वर 22 धावांनी विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या पहिल्या शयनयान वंदे भारत गाडीला प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात. मुंबईत पोलिसांसाठी 45,000 घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय. गाझा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या शांतता मंडळाची घोषणा. आणि महिलांच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी अडखळत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.